चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर कारखान्यांना जास्तीत जास्त ऊस तोडणी मशीनचा वापर करण्याचे आदेश। कोरोना महामारीचा पुढच्या साखर हंगामावरील परिणाम दिसून येत आहे। कोल्हापूर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्ह्यामध्ये साखर कारखान्यांना ऊस तोडीसाठी जास्तीत जास्त हार्वेस्टर मशीनचा वापर करण्याबाबत सांगितले, जेणेकरून इतर भागातून येणाऱ्या ऊसतोड मजुरांची संख्या कमीत कमी ठेवली जाऊ शकते। जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले की ऊस तोडीसाठी दिशानिर्देश तयार केले गेले आहेत, ज्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्याबाबत काही मर्यादेपर्यंत मदत होऊ शकते। साखर हंगामादरम्यान मराठवाडा परिसरामधून श्रमिक पश्चिम महाराष्ट्रात येतात आणि पुढील 3 ते 4 महिने राहतात। मजूर इथे आपल्या कुटुंबांबरोबर येतात आणि अस्थायी तंबूंमध्ये राहतात। जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की 60 वर्षापेक्षा अधिक वयाच्या कोणत्याही ऊस श्रमिकाला काम करण्याची परवानगी देऊ नये। त्यांनी सांगितले की कारखान्यांनी हे निश्चित केले पाहिजे की ऊस श्रमिकांची पहिल्यांदा कोविडची टेस्ट करावी आणि पुन्हा काही दिवसांसाठी त्यांना क्वारंटाईन केले जावे। श्रमिकांची संख्या कमी राहण्यासाठी कारखान्यांना जास्तीत जास्त हार्वेस्टर मशीनची खरेदी करणे आवश्यक आहे। त्यांनी कारखान्यांना मजुरीचे परीक्षण आणि नियमित आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत। कारखान्यांना त्यांना संक्रमणापासून वाचवण्यासाठी सॅनिटायझर, हँड ग्लोव्ह आणि प्रत्येक दिवस एक नवा मास्क दिला जावा। जेव्हा मार्चमध्ये लॉकडाऊन लागू केला होता तेव्हा कोल्हापूरमध्ये हजारो ऊस तोड मजूर अडकले होते। त्यांना बसमधून त्यांच्या गावांमध्ये घेऊन जाण्यात आले होते आणि आपल्या घरी पोहोचल्यानंतर कोविड-19 ची तपासणी सुद्धा करण्यात आली होती।